ప్రశాంతవదన సమాహితమనః స్వరూపానుగ్రహ పరార్థపథదర్శినం ఖలు కరోతి సాచారతః గురుస్మరణ పంకజ భ్రమరలీనతాయన్ముఖే స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా ప్రపంచరుచిరీశ్వరార్పితమతే మతాయేన సా అహం కృతిపరాముఖో భవతి ఏకనాథోపరః సుబోధరస జాహ్నవీ నయతి యస్య సత్సంగమం స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా నసో శ్రుతి పరా కదావసతి వాసనా చేతసి శరీరకృతచేష్టితం నియతి నిర్మితం మన్యతే కరోతి నవ భావికాన్ అమృతబిందుగోష్ఠించ యః స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం సదా స్మరామి హృది మాధవం సదయమాత్మతృప్తం ఆత్మతృప్తం సదా సదయమాత్మతృప్తం సదా ఆత్మతృప్తం సదా.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय प्रभु.
आपल्या थोडं थोडं जेवढं पुढे सरकून बसता येईल तेवढं सरकून घ्यावं. हे इकडे पुढे सरकवलं तरी चालेल. आपला हा या महिन्यातला तिसरा रविवार असल्यामुळे सत्संगाचा कार्यक्रम आहे. मोठ्या स्वामीजींना हा सत्संगाचा कार्यक्रम फार आवडत असे. ते म्हणत असत की सत्संगामध्ये श्रोता आणि वक्ता हे दोघं एका भूमिकेवर येतात. कारण प्रवचनाच्या वेळेला वक्ता हा त्याचा अभ्यास त्याची जी उंची आहे त्या उंचीवरून प्रक्षेपित करत असतो आणि सगळे श्रोते त्या उंचीवर असतीलच किंवा वक्त्याबरोबर तेवढी तार जुळवून घेतीलच असं संभवत नाही. आणि प्रवचन झालं की प्रवचनकार निघून जातो, श्रोता निघून जातो. मनात राहिलेल्या ज्या शंका असतील त्या मोकळं करण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि ते म्हणत असत की हजारो वर्ष झाली पण प्रश्न काही संपत नाहीत आणि उत्तरही काही संपत नाहीत. पण मोठा आनंदाचा असा हा कार्यक्रम असतो. खरं तर स्वामीजींबरोबर बसून प्रश्नांना उत्तरं द्यायची म्हणजे काही काही वेळेला खरंच दडपण येतं. त्यांची कृपा आहे म्हणून ते आपला आम्हाला बरोबर घेऊन हा कार्यक्रम करतात एवढंच. त्या कृपेला जास्तीत जास्त प्राप्त होण्याचाही या उत्तरांमध्ये थोडासा प्रयत्न असतो. त्यांची कृपा झाली तर परमार्थावर मार्गावरच्या सगळ्या गोष्टी मग सोप्या होऊन जातात. म्हणून हा उत्तर देण्याचा जो काही एक आपल्या शक्तिबुद्धीनुसार प्रयत्न होतो तो त्यांची कृपा आपल्यावर ओढवून घेण्याकरता सुद्धा आहे. काही प्रश्न इथे आलेले आहेत. आत्मदर्शन होण्यास किंवा जन्मोजन्मींचा विलंब लागण्यात सर्वस्वी माणसाचा दोष आहे का भगवंताचा काही संकल्प आहे? हे त्यांना असं म्हणायचं की आत्मदर्शन एवढ्या विलंबाने होत असेल तर त्या विलंबामध्ये माणसाचा काही दोष आहे, म्हणजे साधकाचा म्हणू आपण. कारण सगळी माणसं काही आत्मदर्शनाकरता रत झालेली आपण पाहत नाही. त्यांनी पुढे असं म्हटलं की या ठिकाणी श्री रामकृष्ण परमहंसांचे वाक्य आठवते. ते म्हणतात मुक्ती तिने आपल्या हातात ठेवली आहे, म्हणजे काली मातेने. तिची इच्छा होईल तेव्हा ती देईल. यावरून आपण काय समजायचे असा प्रश्न आहे. परमार्थामध्ये आपल्या वाचनामध्ये अनेक विध वाक्य येतात. त्याच्यामध्ये ही संतांची वाक्य त्यांनी कुठल्या प्रसंगामध्ये उद्धृत केलेली आहेत हे बघणं देखील गरजेची गोष्ट असते. त्यांच्या समोर कोण व्यक्ती होती, त्यांची त्यावेळची अवस्था काय होती, या सगळ्या गोष्टींवरून त्यांचं वचन त्यावेळेला बाहेर पडलेलं असतं. असं आहे की परमार्थामध्ये एका ठिकाणी असं म्हटलंय की वचन आधारी लाविले, जैसे शस्त्र फिराविले, हाणोनी घेतिले आपुल्यावरी. एखादं वचन सापडलं आणि मग आपल्या मनाला जिथे सवलत हवी आहे तशा पद्धतीने ते वाकवून घेतलं. आपण एक गोष्ट ऐकतो की एक पुजारी शेतामधनं जात असताना अतिशय सुंदर रसरशीत अशी पिकलेली जांभळी वांगी बघायचा, आजूबाजूला बघायचा कोणी नाहीये ना, म्हणजे तो शेतकरी. आणि मग म्हणायचा काय शेता वांगी घेऊ का,
आणि मग स्वतःच उत्तर द्यायचं, हो घे ना, तुझ्याच करता निर्माण केलेली आहेत, आणि चांगली उपरण्यामध्ये भरून वांगी घेऊन जायचा. थोड्या वेळाने शेतकरी यायचा, त्यांनी काल बघून ठेवलेलं असायचं की आता उद्या ही तोडायची आणि बाजारात न्यायची आणि विक्रीला ठेवायची, तर नेमकी चांगली वांगी सगळी गायब झालेली असायची. त्यांनी थोडी पाळत ठेवली आणि एकदा हे पुजारी बाबा आले, काय शेता वांगी घेऊ का, आणि स्वतःच उत्तर दिलं, हो घे ना. मागनं शेतकरी आला आणि त्यांनी एक वाक्य उच्चारलं, काय शेता दोन रट्टे देऊ का, हो दे ना. असं आपल्या मनाला जे योग्य वाटतं, आपली आतमध्ये जे काय संकल्प आहेत, त्याप्रमाणे जर ही वचनं फिरवायला आपण लागलो आणि जर संतांचे दाखले द्यायला लागलो की त्यांनीच म्हणून ठेवलंय, तिच्या हातात मुक्ती आहे, तिची इच्छा होईल तेव्हा मिळेल आम्हाला, आम्ही काय करणार आता, विलंब तर होतो आहे. असं जर असेल तर मोठे स्वामीजी सुद्धा त्यांना एक सद्गृहस्थ भेटले आणि बरीच दासबोधाची पारायणं त्यांची झालेली होती, स्वामीजींना ते माहिती होतं. म्हणून स्वामीजींनी त्यांना विचारलं, एवढी पारायणं तुम्ही केलीत, तुम्हाला महत्वाच्या ओव्या दासबोधातल्या कुठल्या वाटतात? तर त्यांनी लगेच सांगितलं, धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंड माळा, दही वडे खाता सकळा समाधान होय. स्वामीजी काही बोलले नाहीत. नंतर कधीतरी स्वामीजी सांगत असत की खादाड असणार, सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. आत्मबुद्धी निश्चयाची, तेची दशा मोक्ष श्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये, चकारासहित सांगितलेला आहे समर्थांच्या ओव्या. त्या सद्गृहस्थांना महत्वाच्या वाटल्या नाहीत. तसं आत्मदर्शन होण्यास किंवा जन्मोजन्मींचा विलंब लागण्यात सर्वस्वी माणसाचा दोष आहे का भगवंताचा काही संकल्प आहे? जर साधकाच्या दृष्टीतनं बघितलं तर खरोखरीच साधकाचाच दोष असं म्हणावं लागेल. कारण परमार्थात किंवा आत्मदर्शनामध्ये समजून घेणं ही महत्वाची गोष्ट आहे. रमण महर्षी जे म्हणत असत अंडरस्टँड, कृष्णमूर्ती म्हणत असत अंडरस्टँड. स्वामीजींनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, ओम तत्त्वम सोहम सहा, तू तेच आहेस म्हण, आणि आपण त्यांना खरं तर अनुग्रहाच्या वेळेला उत्तर दिलेलं आहे, ते म्हणतात तत्त्वम, ते जे तत्व आहे तेच तू आहेस, आणि आपण पुढे उत्तर दिलेलं आहे सहा अहम, आणि मग ते पुढे म्हणतात की त्या सहा अहम मधला अहम सुद्धा लवकरात लवकर तुझा गळून पडला तर मग फक्त सहा, तोच सगळीकडे भरून राहिलेला आहे. ही आता आपण आपल्या वृत्तीवर आरूढ करून घेण्याची गोष्ट आहे. ही प्रत्येकाने आपल्या प्रकृतीला जसं झेपेल, जेवढं लवकरात लवकर समजेल आणि ती प्रकृती बाजूला करून ते अंतःकरणावर जेवढं पक्क होईल तेवढं पक्क करून घेण्याची गोष्ट आहे. याला जन्मोजन्मींचा विलंब का बरं लागतो? आयएसओची जी तत्व प्रणाली आहे त्याच्यामध्ये काही जर चुका झाल्या, नॉन कन्फॉर्मिटीज जर आल्या, तर त्याचं रूट कॉज अनालिसिस करतात. म्हणजे ही चूक का घडली, आपल्याकडनं हा नॉन कन्फॉर्मन्स का झाला, आणि तसं मुळाकडे जात 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 मग असं लक्षात येतं की आपण ही एक स्टेप चुकलो होतो त्यामुळे पुढचं सगळं गणित चुकलं. तसं रूट कॉज अनालिसिस जर आपण आपल्या बाबतीत करायचं ठरवलं की हे जर वाक्य एवढं साधं सरळ सोपं आहे, पण आम्हाला मात्र अवघड होऊन बसलेलं आहे. स्वामीजी आता किती वेळा आपल्याला सांगतात, आपण जे बसलेलो आहोत ते त्याच तत्वाच्या आधारावर बसलेले आहोत. समजणं तर अवघड नाही आपल्याला, कारण आपण सगळेच आत्ता बसलेलो आहोत. आपण ऐकतो आहोत तर तो आतमध्ये चैतन्य स्वरूप असल्यामुळे त्या चेतनेनी ह्या कानांकरवी तो आपल्याला ऐकायला केवढी तरी मदत करतो आहे. बोलणं होत आहे तर एका सिक्वेन्शियल मॅनरमध्ये कुठेही गडबड न होता नीट जुळणी करून वाक्यांचं जे प्रक्षेपण होऊ शकतं ते तो आत उपस्थित असल्यामुळे आहे. शीत किंवा उष्ण या दोन्हीही भावना तो आहे म्हणून समजत आहेत. लोभस्वाण किंवा हिडीस दृश्य डोळ्याला जे कळतं आहे ते तो आत आहे म्हणून कळतं आहे. हसणं किंवा रडणं हे त्याच्या आतल्या उपस्थितीमुळे संभवत आहे. एवं गुणविशिष्ट ज्या काही जगण्याकरता लागणाऱ्या संवेदना आपल्याला आवश्यक आहेत त्या सगळ्या त्याच्यामुळे आहेत. कठोपनिषदामध्ये नचिकेत्यांनी यमराजांना तेच विचारलं की हा आहे असं म्हणतात आणि हा नाही असं म्हणतात, तर ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? जो आहे त्याच्यामध्ये ते तत्व उपस्थित आहे म्हणून तो खरं तर आहे, अन्यथा दोघही कलेवरच आहेत. आत्ता सुद्धा तुमचं नको म्हणायला, माझं सुद्धा हे कलेवरच आहे. आतमध्ये तो बसलाय म्हणून हात हलतोय, मांडी घालून बसणं झालेलं आहे, प्रश्न वाचून काही एक समजलेला आहे, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न होतो आहे. या सगळ्या ज्या क्रिया होत आहेत तो सगळाच्या सगळा जो काय हा कार्यक्रम चाललेला आहे तो त्याच्या उपस्थितीमुळे चाललेला आहे. त्याची उपस्थिती इथे जर नसेल, स्वामीजी कधीतरी म्हणत असत की तो जर ह्या देहातनं निघून गेला तर बसल्या बसल्या कलंडेल. हे सगळं आत्ता आपल्या डोक्यात अगदी फिट बसतं की हो बरोबर आहे, तो आत उपस्थित आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. हे समजून घेऊन ही समजूत आपली बराच काळ जर दिवसामध्ये जागृत राहिली, त्या आतल्या चैतन्याबरोबर जर आपलं सहज राहणं होत गेलं तर आत्मदर्शन दुसरं काही नाहीये. दुसरीकडून कुठून तरी ते तत्व येऊन आपल्यामध्ये इम्प्लांट होणार आहे असं काही नाहीये. एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. स्वामीजी म्हणायचे मी केलं असं म्हणतोस ना का, मी केलं का गुडघ्याला हात लावतोस मी केलं म्हणून. मी पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासीच त्वचेच्या पदरा आड. एका त्वचेच्या पदरा आड ज्ञानेश्वर महाराजांनी एका त्वचेच्या पदरा आड ते अतिशय पवित्र असं दूध आहे ते अवहेरुनी गोचिड अशुद्ध काय न सेविती तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखासी आराम परी त्या भ्रांतासी काम विषयावरी दर्दूर सापे गिळीजता आहे उभा की तो मासिया वेटाळी जिभा तैसे प्राणी कौनिया लोभा वाढविती तृष्णा. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वरीत लिहून गेले, 750 वर्ष झाली. समजूत आहे ही शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविध विषय ज्याच्यामुळे आपण उपभोगू शकतो त्याच्याकडे लक्ष देणं एवढंच खरं तर आपलं काम आहे. विषय देखील जड आहेत, इंद्रिय देखील जड आहेत. हे जे सगळं आपल्याला अनुभवाला येतं ते अनुभवाला आणून देणारा मात्र हा चैतन्य मात्र आहे, हा तेजोमय आहे. ते तेज आहे, ती उष्णता आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. अशाश्वत गोष्टींचा फार विचार करण्याचं काही कारण नाही, कारण तो शाश्वत आतमध्ये असताना आपल्याला भीती काय आहे? जठराग्नीहून तो चार प्रकारचं अन्न आपल्याला पचवून देतो आणि त्यांनी तुष्टीपुष्टी आपल्याला येते. मृत माणसाच्या जिभेवर अन्न पदार्थ ठेवून काही नाही होऊ शकत. कलेवराच्या शेजारी उत्तम अभंग ऐकून काही नाही होऊ शकत. त्याला उष्ण थंडीमध्ये कपडे घातले काय आणि नाही घातले काय त्याला काही नाही फरक पडत. हा जो सगळा फरक पडतो आहे तो केवळ त्याच्या आतल्या अस्तित्वामुळे आपल्याला हे सगळं जाणवतं. फक्त आपण ते विसरून गेलेले आहोत की हे त्याच्या अस्तित्वामुळे होत आहे. हे अस्तित्व जेवढं प्रकर्षाने आपल्याला जाणवेल, उद्दालक महामुनींनी श्वेतकेतूला अनेकविध सिद्धांतांनी हे समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एक त्यांनी असं सांगितलं की वृक्षाच्या जवळ तू जा आणि तीक्ष्ण हत्याराणी त्याच्या मुळावर घाव घाल. तो वृक्ष थोडासा स्त्रवेल, जिथे तुझा घाव बसलेला आहे तिथे थोडा तो स्त्रवेल आणि जीवनरस बाहेर आल्यासारखा दिसेल, पण वृक्ष मृतप्राय नाही होणार. खोडावर तू तीक्ष्ण शस्त्रांनी प्रहार कर, थोडा स्त्रवेल पण मरून नाही पडणार. तो जीवनरस त्याला परत तसाच उभा करेल. फांदीवर मार, त्याच्या शेंड्यावर प्रहार कर. हा जीवनरस थोडा स्त्रवल्यासारखा दिसेल पण वृक्ष मात्र उभा राहील. पण एखादी फांदी तू तोडून त्या वृक्षापासून वेगळी कर, ती कोमेजून जाईल, ती मृतप्राय होऊन जाईल. एवं गुणविशिष्ट तो जो जीवनरस प्रवाही होता त्याच्यापासून ती वेगळी झाल्याबरोबर ती जशी मृतप्राय होते तसं श्वेतकेतू समजून घे की आतमध्ये उपस्थित असलेल्या त्या जीवनरसापासून हा देह जर विलग झाला तर तो मृतप्राय होऊन जातो. तो जीवनरस तेच तू आहेस. तत्त्वम असी श्वेतकेतो इति भूय एव भगवान विज्ञापयी तू माम. अतिशय सुंदर असं ते प्रकरण आहे सगळं. नाही समजलं, वडील होते त्याचे, परत समजावून सांगता का? वटवृक्षाची फळं पडलेली होती लाल चुटूक समोर. एक फळ घेऊन ये, फोड. आतमध्ये काय दिसतं? छोट्या छोट्या बिया दिसतात. अंजीर आपण सगळ्यांनी खाल्लेलं आहे. वटवृक्षाचं फळ एखाद वेळेस बघितलं नसेल, अंजीर तर बघितलेलं आहे. त्या जशा बिया असतात तशाच त्या वटवृक्षाच्या फळामध्ये बिया असतात. त्यातलं एक बी घे आणि फोड. काय दिसतं? काही नाही दिसत. म्हणला काही नाही दिसत, ह्याच्यातनच हा वृक्ष निर्माण झालेला आहे. श्रद्धास्व सौम्य, श्रद्धा ठेव आणि झालेलाच आहे. बी जर लावलं तर त्याच्यापासूनच तो वटवृक्ष होतो. हे जे तत्व आहे तेच तत्व तुझ्यामध्ये आता तुला जरी दिसत नसलं तरी उपस्थित आहे, ज्याच्यामुळे तुझं भरण पोषण होत आहे. तत्वमसी श्वेतकेतो इति. मीठ घेऊन ये, पेलावर पाणी आण आणि ते मीठ त्या पेल्यात टाकून उद्या सकाळी ये म्हणले. सकाळी परत आला. आल्यानंतर ते म्हणले, वरच्या पाण्याची चव घे, मधल्या पाण्याची चव घे, तळाच्या पाण्याची चव घे. एकाच पद्धतीचं खारट लागतं आहे. मीठ दाखव. मीठ दिसत नाही पण त्याची चव जशी अनुस्यूतपणे ह्या पाण्यामध्ये आहे तसंच हे तत्व तुझ्यामध्ये अनुस्यूतपणे आहे, नखापासून केसापर्यंत. तत्वम असी श्वेतकेतो इति. समजून घेण्याची ही गोष्ट आहे. आजच सकाळच्या प्रवचनामध्ये स्वामीजींनी सांगितलं, इंद्रिय आणि विषय यांचा संयोग होतच राहील जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत तोपर्यंत. त्याच्यातनं काही शुभ आणि अशुभ, शीत आणि उष्ण, हव्या आणि नको अशा गोष्टी निर्माण होतच राहतील. पण म्हणून इंद्रियांची ताडातोड करणं, त्यांना काही त्रास देणं आणि मग काही एक आपल्याला सुख होईल अशी कल्पना करणं त्यापेक्षा आतमध्ये जो हे विषय समजवून देणारा आहे त्याच्याकडे जर आपलं लक्ष गेलं तर आत्मदर्शन अगदी सोपं आहे. म्हणून सद्गुरु सहवास झाल्यानंतर खरं तर सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपण आसी पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू पुढे म्हणजे पुढच्या जन्मात नको म्हणायला आपण पोस्ट डेटेड चेक कोणाला पाहिजे. मोठे स्वामीजी म्हणत असत मी व्यापारी आहे त्यामुळे 10% डिस्काउंट देतो पण कॅश दे पोस्ट डेटेड चेक नको. तसं आता आपल्याला हे खणखणीत नाणं आपल्या शेजारी आहे विलंब कशा करता सांगता येत नाही ना. अंतिमती तेची गती शास्त्रांनी सांगितलेलं आहे. सकाळीच त्यांनी सांगितलं की त्या आजोबांना इंजेक्शन दिल्यावर 2-3 मिनिटांनी ते एवढ्या संवेदना क्षीण झाल्या होत्या पण बोलायला लागल्यावर मात्र सगळ्या कामनही का गोष्टीच करायला लागले. मोठे स्वामीजी सुद्धा म्हणत असत की जेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगतात की यांना ह्या गोष्टी खायला देऊ नका तर ती व्यक्ती डॉक्टर गेल्यावर म्हणते मला आता भजीच पाहिजे. काय जन्मभर केलेलं आहे तेच त्यावेळेला सगळं उफाळून येतं कारण बाकी काहीच नसतं. मग तो वासनांचा जोर उफाळून येतो. म्हणून आत्तापासूनच सद्गुरूंच्या सहवासात राहून जर आपण मन शुद्ध करून त्याच्यामध्ये या बोधाकरता म्हणून ह्या ज्या सगळ्या आवश्यक वचनांच्या गोष्टी आहेत त्या जर साठवून ठेवल्या तर त्यांच्या कृपेने ते ऋणवेपण देखोनी अंगी नीची आपुल्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा झडे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुये तयाते आणि आपुलिया स्मरणाची ही वायसी करी सावली. मग भगवंतांनी सगळा पत्कर घेतलेलाच आहे. विलंब आहे तर तो माणसाचाच दोष आहे. भगवंतांनी तर सरळ आपल्याला इथे पाठवलंय की तू आत्मज्ञान करून घे मोकळा होऊन जा. स्वामी विज्ञानानंद रामकृष्णांचा थेट अनुग्रह मिळाले शेवटचे मुक्त झालेले साधक इंजिनियर होते त्यावेळेचे. त्यांना एकाने विचारलं की तुम्ही ठाकुरांकडे येऊन काय शिकलात. ते म्हणले आम्ही एकच गोष्ट शिकलो ठाकुरांकडे येऊन. आत्मा स्वतःला देहामध्ये बांधून घेतो आणि त्यातनं मुक्त झाल्याचा आनंद भोगतो हे मुक्त होण्याचं तंत्र आम्ही ठाकुरांकडनं शिकून घेतलं. आपण सुद्धा हे मुक्त होण्याचं त्यांनी सांगितलेलं शास्त्र अवगत करून घ्यायला पाहिजे. दोष आपलाच राहतो संवेग कमी पडतो बाहेरचे विषय हे फार आपल्याला आकृष्ट करून जातात. तीव्र संवेगा नाम आसन्नहा असं योगसूत्र आहे. मग रामकृष्णच म्हणत असत ना ओल्या चिंधीची बाहुली पेटवायला गेलं तर छाती फुटेल पण नुसता धूर काही पेटणार नाही. कोरड्या लाकडाची बाहुली थोडी जरा फुंकली तर पेट तरी घेईल आणि कापराची बाहुली लगेचच. मग त्यांची बाकीची वचनं आहेतच ना. म्हणून म्हणलं की वचन आधारी लाविले जैसे शस्त्र फिराविले. आपल्याला काय हवं आहे कर आपल्याला तुरंत मुक्ती हवी आहे विलंब न लागता ठीक आहे काय आता. बरं आपली भूमिका अशी आहे का की स्वामीजी तुमची सेवा करायला मिळावी म्हणून कितीही जन्म मिळाले तरी चालतील. मग तुकाराम महाराजांचंही वाक्य आहेच ना अभंगच आहे न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. पण इथे जर विचारलंय की मग आमचा दोष आहे का. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पण हे मुक्त झाल्यानंतर संतांच्या सहवासाचा परमेश्वराच्या दर्शनाचा आणि आत्मसुखाचा अनुभव घेतल्यानंतर अरे एवढं सुख मिळू शकतं पांडुरंगाच्या पायी जाता येतं लोटांगण घालत, हरकत निघाल मला परत जन्माला, पण एवढंच करायला येईन, ताकद आहे त्यांची ती, म्हणून ते म्हणू शकतात, आपण नाही म्हणू शकत, बास म्हणतो आपण आता। वटपौर्णिमेच्या वेळेला तर असं वाटतं सात जन्म हाच पती मिळावा, भीती वाटते म्हणजे आता सात जन्म मागणार का काय परत आपल्याला, आपण इकडे मुक्त व्हायचा निश्चय करतो आहोत आणि ती मात्र आपल्याला सती सावित्री, मग आपण आपलं म्हणावं हा सातवाच आहे आपला, बस विलंब नको आता। पण हे आत्मदर्शन हे खरोखरीच जर आपली समजूत ही आपल्याकरता सुस्पष्ट झाली तर लगेचच होणारी गोष्ट आहे। जेवढं आपलं मन शुद्ध असेल तरल असेल आणि जेवढी आपली समजूत सद्गुरूंच्या मुखातनं श्रवण होऊन स्वच्छ झालेली असेल तर आत्मदर्शन हे खरंच विलंब न होता होणारी गोष्ट आहे खरं तर। म्हणून श्री रामकृष्ण परमहंसांचे वाक्य या ठिकाणी आठवते, ते म्हणतात मुक्ती तिने आपल्या हातात ठेवली आहे। त्यांचा असा भाव होता की ही सगळी परमेश्वराची लीला इथे चाललेली आहे। कारण एकदा असं झालं की विवेकानंदांबरोबर सहज गप्पा गोष्टी करत असताना आळीसारखी ही मंडळी इथे जगतात, काय आहे या जीवनाचं सूत्र खरं तर, ज्यांना बोध होत नाही ते असे कीटक मुंग्यांसारखे जगतात आणि क्षणात सावध होऊन ठाकूरच म्हणले आपण तरी कोण म्हणणार ही आळी आहे म्हणून, तिनेच हे रूप घेतलेलं असावं हा त्यांचा बोध होता। आपला बोध तसा नाहीये ना, आपल्या सगळीकडे आपल्याला परमेश्वर दिसत नाही, हे जीवन चाललेलं आहे ही त्याची लीला आहे असा आपला भाव नाही, हे सगळं विश्व त्याला पाहिजे तसं तो खेळवतो आहे, तो खरं तर सूत्रधार आहे, मी त्याच्या हातातलं भावलं आहे असा आपला भाव नाही। मनासारखं झालं तर आपल्याला वाटतं मी केलं आणि नाही झालं तर वाटतं भगवंतांनी काहीतरी गडबड करून ठेवली। म्हणून मग आपण असं नाही म्हणू शकत की ही मुक्ती तिला पाहिजे तेव्हा ती देऊ शकेल, हा त्यांचा भाव आहे। कारण त्यांना हे सगळं विश्व तिच्या सकट आणि त्यांच्या सकट हा तिचा खेळ चाललेला आहे असं वाटत होतं, म्हणून ते तसं म्हणू शकतात। पण त्यांनी आधी मुक्ती अनुभवलेली होती, आपली मान कापून टाकायला ते तयार झाले होते। आता जर मला दर्शन देणार नाहीस तर मी माझं स्वतःचं आत्मदहन करून घेईन म्हणून तलवार उपसली आणि त्यांना दर्शन झालं। हे झाल्यानंतरचं हे वाक्य आहे आणि वरचं जे आहे ते आपलं वाक्य आहे, त्यामुळे तसा ताळमेळ त्याच्यात घालता येणार नाही। पण आत्मदर्शनाला विलंब मात्र होऊ शकत नाही जर आपण हे लवकरात लवकर समजून घेतलं तर। जोपर्यंत स्वामीजींचं लीलाचरित्र आपल्या बरोबर चाललेलं आहे तोपर्यंतच आपल्याला हे करून घ्यावं लागेल, नंतर फार मोठा चटका लागून राहतो। तो आपण बहुतेकांनी अनुभवलेला आहे, पण ते कृपाळू असल्यामुळे त्यांनी तो चटका त्यांच्या रूपाने काढून घेतलेला आहे म्हणून, आणि पुढच्या ठेच मागचा शहाणा, दुधाने तोंड भाजलं तर ताक सुद्धा फुंकून पितात, या सगळ्या म्हणी आपल्याला माहिती आहेत। त्यामुळे आता मोठे स्वामीजी म्हणायचे तसं बिगी बिगी पावलं टाकून आहे या ठिकाणीच आपण तेच आहोत हे आपण पक्क आपल्या अंतःकरणावर कोरून टाकायचं, बस प्रकृती काय जशी असेल तशी असेल। विनोबा म्हणत त्याला मी काय करणार, आणि तो मी अपॉस्ट्रॉफी मध्ये ते घालत असत। तो आतमध्ये आहेच, आता बाहेरची कामी वाटत असेल, क्रोधी वाटत असेल, लोभी वाटत असेल, काय जशी असेल तशी ती साफ करण्याचं काम साधनेने होईल, पण आतमध्ये मात्र तुम्ही सांगितलेला हा बोध अतिशय पक्का असा धरूनच आपल्या सर्वांचा पुढचा प्रवास होवो। तर विलंब नाही आहे, खरंच विलंब नाही, आणि त्यांचं सुद्धा आयुष्य त्यांनी हा विलंब काढून टाकण्याकरताच ठेवलेला आहे आपल्याकरता, म्हणून त्यांच्यासमोर आपण अशा पद्धतीने नको बोलायला। त्यांच्यासमोर आपण एका विश्वासाने, अहंकाराने नाही पण खरंच विश्वासाने हे म्हणायला पाहिजे की तुम्ही सांगितलेलं खरंच आतमध्ये कोरलं जात आहे आणि त्याचा अनुभव मी बराच काळ घेतो आहे। प्रकृती बदलतो आहे, ती तुमच्या कृपेने लवकरात लवकर बदलून आतल्या बोधाला करस्पॉन्डिंग हवं हेच तुमच्याकडनं मागणं मागतो। हरिओम तत्सत। आजची अभंग सेवा सद्भक्त गोपी सादर करेल।
भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति दुःखकरणे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते मूढ़जहि धनागम तृष्णाम मूढ़जहि धनागम तृष्णाम कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम यल्लभसे निज कर्मोपातम वित्तं तेन विनोदय चेतम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुसारे इह संसारे बहुदुसारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते अर्थमनार्थम भावया नित्यम नास्ति तथा सुखलेशा सत्यम अर्थमनार्थम भावया नित्यम नास्ति तथा सुखलेशा सत्यम पुत्रादपि धनभाजां भीतिः पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसारा दचिराद्भवमुक्तः गुरुचरणाम्बुज निर्भर भक्तः संसारा दचिराद्भवमुक्तः सेन्द्रियमानस नियमदेवम् सेन्द्रियमानस नियमदेवम् द्रक्ष्यसि निज హృదయ తమ్ దేవం ద్రక్షసి నిజ హృదయ తమ్ దేవం భజ గోవిందం భజ గోవిందం గోవిందం భజ మూఢమతే తమ్ ప్రాప్తే సన్నిహితే కాలే తమ్ ప్రాప్తే సన్నిహితే కాలే నహి నహి రక్షతి దుక్కృంకరణే భజ గోవిందం భజ గోవిందం భజ గోవిందం భజ గోవిందం భజ గోవిందం భజ గోవిందం.
कर्मयोगात आशावादी राहणे व कर्मफळाची अपेक्षा न ठेवणे यात काय फरक आहे? कर्मयोगाच्या आचरणामध्ये आशावादी राहणे हे विरोधाभासीच आहे. कर्मयोगाचं आचरण कर्मयोग शब्द आहे म्हणून सांगतो, कर्म नव्हे. कर्मामध्ये आशावादी राहूनच आपण कर्म करतो. योग शब्द वापरला की मग आली पंचायत. आपण आपल्या कर्मांना फार फार उंचीवर नेऊन ठेवतो, जशी आपली कर्म म्हणजे कर्मयोग. कर्मामध्ये आशावादी राहणं अशा पद्धतीने आपली कर्म चाललेली असतात. कर्मयोगामध्ये आशावादी राहणं असं सांगितलेलंच नाहीये मुळात. कर्मयोगाचं आचरण इंद्रिय कर्म करणारच, काही ना काही कर्म करणार, तर स्वकर्म करणं हे इंद्रियांकडून करून घेणं हे कर्मयोगाचं स्वरूप भगवंतांनी सांगितलेलं आहे. आशावादी राहिल्यामुळं देहबुद्धी वाढते. आशावादी राहिल्यामुळं तुम्ही भले आशावादी राहाल पण तुमच्या सगळ्या आशा पुऱ्या होतीलच असा भरोसा नसल्यामुळं सुखदुःख निर्माण होतील. कर्मफळाची अपेक्षा न ठेवणे आणि आशावादी राहणे यात काय फरक आहे? त्यामुळं कर्मयोगामध्ये मुख्यतः आत्मशुद्धी हे उद्दिष्ट ठेवून कर्म करायला सांगितलेलं आहे. कर्मयोगात फळाची अपेक्षा ठेवू नये असे सांगितले आहे, पण फळाचे स्वरूप डोळ्यासमोर आले नाही, फळाचे नीट ज्ञान झाले नाही तर कर्म कसे करावे? आपण करतो तसं. फळाचं ज्ञान न होताच आपण कर्म करत असतो. आपल्याला देखील आई वडिलांनी जेव्हा प्रथम शाळेत घातलं तेव्हा त्यांना थोडंच फळाचं ज्ञान होतं की त्यांच्या शाळेत आपल्याला घालण्याच्या कर्मामधून आपण काय करणार आहोत हे थोडंच फळाचं ज्ञान त्यांना होतं नव्हतं. त्यांनी आपल्याला शाळेत घातलं, आपण आपलं आपल्याला जमेल तसं करत राहिलो, त्याच्यातून जे घडलं ते घडलं. आपण विवाह करतो तेव्हा फळाचं ज्ञान होतं आपल्याला, आपला संसार कसा होणार आहे, आपल्याला मुलं किती होणार आहेत, काय होणार आहेत, त्यांची बुद्धिमत्ता कशी असणार आहे, आपल्याला काहीतरी समजतं. आपली पत्नी नंतर आपल्याशी भांडणार आहे हे ज्ञान आधी होतं आपल्याला. आपल्याला फळाचं ज्ञान आधी होत नाही ही तर गंमत आहे. फळाची अपेक्षा आपण करतो पण फळाचं ज्ञान आपल्याला आधी होत नाही, होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी कर्मयोग शब्द वापरलाय, मात्र कर्मयोगात फळाची अपेक्षा ठेवू नये असे सांगितले आहे ते कर्मयोगात. पण फळाचे स्वरूप डोळ्यासमोर आले नाही, फळाचे नीट ज्ञान झाले नाही तर कर्म कसे करावे? कर्म तर आपण करत असतो. त्यातही सर्वसाधारण फळ जे आहे ते म्हणजे तुम्ही घरातून बाहेर पडलात आणि केंद्रात यायचं आहे एवढं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जे काही चालत याल किंवा गाडी चालवत याल तुमच्या या प्रवासाच्या शेवटी तुम्ही केंद्रात येणार आहात एवढं सर्वसाधारण फळ तुम्हाला माहिती आहे. अशा छोट्या छोट्या हेतूंना फळ एवढा मोठा शब्द वापरतच नाहीत. कर्मयोगात कर्माची जबाबदारी स्वीकारणे व स्वतःला करता न समजणे यात काय फरक आहे? कर्मयोगामध्ये स्वतःची कर्माची जबाबदारी तो स्वीकारतच नाही. कर्मयोगामध्ये इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् असं सांगितलेलं आहे. इंद्रिय आपल्या आपल्या अर्थामध्ये वर्तन करत आहेत, मन आपल्या आपल्या अर्थामध्ये वर्तन करत आहे, मी सच्चिदानंद स्वरूप कर्मापासून कर्मफळापासून आणि कर्म करणाऱ्या देहापासून अत्यंत वेगळा आहे अशी दृढ बुद्धी होणं हे कर्मयोगात सांगितलेलं आहे, अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मयोगात कर्माची जबाबदारी स्वीकारणे हे मुळातच नाहीये. स्वतःला करता न समजणे यात काय फरक आहे? कर्मापासून करता हा मी नाही. दीपाचे नि प्रकाशे गृहिंचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. देह कर्म करत असताना योगयुक्त पुरुष देहाच्या आत असणाऱ्या आत्म्याला तशा प्रकारे वेगळा पाहतो. कर्मयोगात मी देह मन बुद्धीचा साक्षी आत्मा आहे असे अनुसंधान ठेवणे किंवा कर्म करताना करता भगवंत आहे असे अनुसंधान ठेवणे यात काय फरक आहे? या दोन्ही गोष्टींमध्ये काही फरक नाही. मी देह मन बुद्धीचा साक्षी आत्मा आहे असं अनुसंधान ठेवलं तरी देखील कर्मापासून कर्मफळापासून जो देह कर्म करतो त्या कर्मापासून तो वेगळा होतो आणि शांतीचा धनी होतो. तसंच कर्म करताना करता भगवंत आहे. साई खडियाचे बाहुले चालविता सूत्राचे निचाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. सद्गुरु माझ्याकडून करून घेत आहेत अथवा भगवंत माझ्याकडून करून घेत आहेत तो यंत्री मी यंत्र असा भाव ठेवल्यामुळे देखील कर्माचा अभिनिवेश राहत नाही, फळाकडे दृष्टी राहत नाही आणि कर्म करणारा जो करता आहे तो करता भगवंत असं मानल्यामुळं त्या भगवंताशी अनन्यता होते आणि कर्माचं यश अपयश फळ याकडे संपूर्ण दुर्लक्ष होतं. जे इप्सित आहे साध्य आहे ते दोन्ही युक्त्यांनी एकच आहे. ध्यान करताना पूर्वी कधीतरी ऐकलेल्या अभंगांच्या ओळी रेडिओ ऐकत असल्यासारख्या ऐकू येतात. त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहणे सुद्धा जमत नाही, त्या साक्षीत्वात सापडत नाहीत तेव्हा त्या बंद होण्यासाठी काय करावे? असं राहतं की पूर्वी ऐकलेले अभंग असोत किंवा गाणी असोत तर त्याचं फार चिंतन घडलेलं असतं. असं हा प्रश्न ज्यांना पडलेला आहे कोणाला, कधी कधी नामस्मरणाच्या बाबत देखील व्यक्तीला असं होतं. खूप नाम घेण्याची जर सवय असेल तर आपोआप नाम चालू झाले असं त्याचा अनुभव राहतो आणि नाम थांबवताच येत नाही. जसं आता हे कोण आहेत ते अभंगांच्या ओळी ऐकणं थांबूच शकत नाहीत, तसं कोणी कोणी ध्यानाला बसतात पण थोड्या वेळाने सवयीप्रमाणे खूप नामाचा अभ्यास झाल्यामुळे नामच चालू राहतं आणि मग थोड्या वेळाने लक्षात येतं की आपण नाम घेत होतो, आपल्याला ध्यान करायचं आहे. मग या नाम घेण्याच्या प्रकाराकडे साक्षीत्वाने पाहण्याचा प्रयत्न करतो पण जमत नाही. जो आपण अभ्यास केलेला असेल तो अभ्यास अशास्त्रीय अभ्यास अलिंग तप अलिंग अभ्यास हा कधी कधी फार पक्का होतो. अभंगांच्या ओळी जशा ऐकू येतात तशाच कामाचे विचार विकारांचे विचार याही त्याच गोष्टी आहेत. या एकमेकांपासून वेगळ्या नाहीयेत. तुम्ही जर खूप विकारांचा अभ्यास विकारांचं चिंतन केलेलं असेल तर साक्षी राहताच येत नाही. वारंवार पुन्हा पुन्हा विकारांचा विचार मनामध्ये उद्भवतो. याच्यावर उपाय काय? या बंद करण्यासाठी काय करावं? अगदी संकल्प करून बसावं, सद्गुरूंशी कळवळून प्रार्थना करावी की अशा प्रकारच्या अभंगांच्या ओळी ऐकायच्या नाहीयेत मला. तर मला त्या ऐकू न येवोत, म्हणजे मी त्याच्याकडे लक्ष न देवो, विकारांचं चिंतन माझ्याकडून न होवो, अशा प्रकारची प्रार्थना करावी, संकल्प करावा मी हे करणार नाही, आणि तरीही देखील येईल ते, पण सवयीनी ते येत असेल ते तुमच्या संकल्पाच्या जोरामुळे कमी होईल, कालांतराने तुम्ही याच्यातून बाहेर पडाल, एकदम बाहेर पडता येणार नाही पण बाहेर पडता येतं। आपण बेसावत झालो की नाम आलं, बेसावत झालो की विकारांचं चिंतन आलं, बेसावत झालो की गाण्यांमध्ये अडकलो, असं आपलं होतं। सावधानतेने ध्यानाच्या वेळेला बसणं हा त्याच्यावर उपाय आहे। अतिशय सावध होऊन ध्यानाच्या वेळेला जर आपण असा अभ्यास केला तर सहज शक्य आहे, थोड्याच दिवसांमध्ये हा प्रश्न निघून जाईल असं मला वाटतं। गीतेमध्ये लिहिल्याप्रमाणे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, त्यानुसार आम्ही ध्यान करतो तर आम्ही मोक्षाची अपेक्षा ठेवावी की नाही, जर नाही तर कशाची अपेक्षा ठेवावी का कशाचीच ठेवू नये असं विचारलेलं आहे। कर्मण्येव अधिकार आहते असं म्हटलेलं आहे, कर्माचा अधिकार आहेच, त्यामुळं भगवंतांच्या वचनांप्रमाणेच तुम्ही ध्यान करता कर्मामध्ये अधिकार असल्यामुळं, कारण ध्यान करण्याचा अधिकार आपल्याला आहे, कर्म करायचं आहे म्हणून। मा फलेषु कदाचन, फळाचा अधिकार आहे, फळ देखील जो करणारा आहे त्याला मिळतंच, तू त्याची अपेक्षा ठेवू नको असं सांगितलंय। अपेक्षा ठेवली नाही तरी फळ मिळणारच आहे, फळापासून सुटका नाही। अपेक्षा न ठेवता जरी ध्यान केलं तरी देखील ध्यानाचा परिणाम म्हणून जो मोक्ष आहे तो मोक्ष मिळेलच, या अपेक्षेने काय होतं, ध्यान लागणं कठीण होतं, सारखी अपेक्षा आठवायला सुरुवात होते। काही काही मंडळींना ती उन्मनी अवस्था म्हणजे काय विलक्षण गोष्ट असेल, आणि ती उन्मनी अवस्था आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे ही इतकी अपेक्षा असते की सामान्य ध्यान देखील चांगलं होत नाही। मनाकडे साक्षीत्वानी पाहिलं, विचारांचा लोप झाला, तो दीर्घ काळ टिकला की जो साक्षी आहे तो साक्षी आत्मबोधाला प्राप्त होतो, तो जणू या स्तरावर नसतो, देह मनबुद्धीच्या ट्रान्स किंवा उन्मनी म्हणजे देह मनबुद्धीच्या स्तरावरच तो नसतो, तो कोणत्या तरी वेगळ्या भूमिकेवर वेगळ्या पातळीवर जातो। ट्रान्स म्हणजे तुम्ही जिथं आहात तिथं नाही तर दुसरीकडेच कुठेतरी आहात अशी तुमची स्थिती होऊन जाणं, तुम्ही परब्रह्म सत्तेमध्ये स्थिर होणं, पण त्याची सतत आठवण काढल्यामुळं तुम्ही साक्षी राहू शकत नाही, मनाचं अमन होऊ शकत नाही, मनाचं अमन न झाल्यामुळं मग पुढे साक्षीला आत्मबोध ही तर दुरापास्त गोष्ट राहिली। वर्षानुवर्ष ध्यान करून देखील केवळ फळाची सतत अपेक्षा ठेवल्यामुळं ध्यान नीट होत नाही, अशा प्रकारे अनेक साधकांच्या तक्रारी आहेत। चौथ्या अध्यायामध्ये विकर्म देखील कर्माचाच प्रकार आहे असं म्हटलेलं आहे। विकर्म म्हणजे साधनेची कर्म हा कर्माचाच प्रकार आहे, आणि कर्माचा प्रकार असल्यामुळं कर्माचे सगळे गुण आणि कर्माचे सगळे दोष विकर्मांना देखील तितकेच लागू पडतात असं म्हटलेलं आहे। कर्माचे दोष कोणते? मी आणि माझं हा कर्माचा दोष। ध्यानाला बसलात मी रावसाहेब म्हणून, जसं कर्म करताना रावसाहेब म्हणून कर्म करत असाल कायम, जो असा विशिष्ट रावसाहेब असतो ना तो आपल्या आई वडिलांसमोर देखील रावसाहेब बनतो, बायकोसमोरही रावसाहेब, असा आपण रावसाहेब हे कधी विसरतच नाही, तो ध्यानातही विसरत नाही। असं झाल्यामुळं मीपणामुळं, अतिरिक्त मीपणामुळं रावसाहेब नंतर लोकांना आवडेनासे होतात। मी पण कोणाशीच न साहे भगवंती कैसे निसाहे असं समर्थ म्हणतात। अति मीपणा असलेला मनुष्य असतो तर तो अनेक अनेक गंड कॉम्प्लेक्सेस आपल्यामध्ये वागवतो, तसं मी परमार्थी, मी ध्यानाला बसणारा, मी ध्यानाला बसून आत्ताच्या आत्ता परमात्मा प्राप्त करून घेईन, अहंकार आहे, असं असल्यामुळं या मीपणामुळं परमार्थात एकही पाऊल पुढे पडणं कठीण जातं. त्यामुळं कर्मातला दोष आहे तो विकर्मांना म्हणजे ध्यानासारख्या कर्मांना लागूच आहे. मी आणि माझं या गोष्टी अतिशय लागू आहेत. तसंच फळाची अपेक्षा ही देखील जशी कर्मांना बाधक ठरते, फळ हे मिळणारच आहे. अशा प्रकारे आता मॉडर्न टेक्निक देखील असं सांगतं की तुम्ही टाइम आणि मोशन एवढा फक्त स्टडी करा, तुमचे जे कामगार आहेत त्यांचा वेळ वाया जाणार नाही आणि त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या प्रॉडक्शनला अनुकूल एवढ्या फक्त करा. किती प्रॉडक्शन हे देखील नेमू नका, प्रॉडक्शन आपोआप वाढेल असं ते म्हणतात आणि वाढतं, कारण फळस्वरूप प्रॉडक्शन आहे. असं असल्यामुळं तुम्ही नेमकेपणाने ध्यान केलं की मोक्ष मिळेलच. आम्ही मोक्षाची अपेक्षा ठेवावी की नाही, जर नाही तर कशाची अपेक्षा ठेवावी? अपेक्षेमुळेच मोक्ष दुरावतो. तुम्ही फक्त ध्यान करा, अपेक्षा कशाचीच करू नका. तुम्ही शांतीला प्राप्त व्हाल, मोक्ष याचा अर्थ. तुम्ही समाधानाला प्राप्त व्हाल, कशाचीच ठेवू नये, नको ठेवायला. ध्यानाला तुम्ही इथं येताय तेव्हाच तुमची एक अपेक्षा सिद्ध झाली आहे, सर्वसाधारण अपेक्षा सिद्ध झाली आहे. तुम्ही सिनेमागृहात गेलेले नाहीयात. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला येता, सत्संग ऐकायला येता, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, तुम्ही ध्यान करता. आता सारखी ती अपेक्षा मनात घोळवण्याचं काही कारण नाही. या मार्गावरून चालत असताना, बिंधोक चालत असताना जे शेवटचं टोक आहे तर ते टोक येणारच आहे, ते आल्याशिवाय राहणार नाही. प्रयत्नांती परमेश्वर का असं विचार, म्हणजे का कशा करता प्रयत्नांती परमेश्वर? चांगला प्रश्न आहे. प्रयत्नांती परमेश्वर का? अरे बरं झालं हा प्रश्न घेतला. मग काय प्रयत्नांच्या आधी परमेश्वर? मला तर प्रश्नच कळत नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर का? कधी कधी मला काही मंडळी म्हणतात की तुम्ही आधी सगळं वाचा, तसं मी आता सगळं वाचतो. का प्रयत्नांती प्रारब्ध? हा असं विचारलं बरं का. आपले प्रारब्ध व भगवंताची इच्छा एक समजावी का? बरेच प्रश्न आहेत एक कागद असलं तरी. श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात एक वाक्य आहे, प्रारब्ध देखील भगवंतांच्या नजरेखाली काम करते. मग यावरून काय अर्थबोध घ्यायचा? चौथा प्रश्न आहे एकाच याच्यात विचारलेला. प्रयत्नांती परमेश्वर का? पंकजदांना असा बोध होतोय की प्रश्नचिन्ह चुकून पडलंय. कृपाळू आहेत बाकी काही नाही. नाही असंच विचारलंय, परमेश्वर प्रयत्नांती असतो का असंच विचारलेलं आहे. ते काल आम्ही वेगळं स्वरूप टोन देऊन घेतल्यामुळे असं तुम्हाला वाटलं असेल. प्रयत्नांतीच परमेश्वर आहे. सगळ्या प्रयत्नांच्या शेवटी प्रयत्न करणारा जेव्हा स्वतः देखील विसरतो तेव्हा तो परमात्म्याशी परमेश्वराशी एकरूप होतो. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, प्रकाशात चालता चालता चालण्याची विसरावे, असं होतं तेव्हा परमेश्वर प्राप्त होतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं बरं का. का प्रयत्नांची प्रारब्ध? तुम्ही कोणत्या गोष्टीत प्रयत्न करताय त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही परमेश्वराकरता प्रयत्न केला तर प्रयत्न करणारा आपल्या स्वतःला विसरतो, आपल्या देह मनबुद्धीला विसरतो आणि परमात्म्याशी एकरूप होतो. तुम्ही संसाराकरता प्रयत्न करत असाल तर मग प्रयत्नांती मनासारखा संसार नव्हे, जो काही फळ स्वरूप मिळालेला असेल ते त्याला प्रारब्धही तुम्ही म्हणू शकता, फळही म्हणू शकता. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. झालंय ना दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर? आपले प्रारब्ध व भगवंतांची इच्छा एक समजावी का? तुम्ही जर परमार्थ करत असाल तर एक समजा, मग प्रारब्ध न मानता ती भगवंताची इच्छा माना. तुम्ही जर परमार्थ मुळीच करत नसाल तर मग प्रारब्ध, नशीब, आमचं कर्म असं काही म्हणू शकता. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात एक वाक्य आहे, प्रारब्ध देखील भगवंतांच्या नजरेखाली काम करते. बस महाराजांनी सांगितलं जे तर ते महाराजांच्या भूमिकेवरून परमार्थाच्या भूमिकेवरून सांगितलं असं असल्यामुळं महाराज हेच म्हणणार. जसं मी मगाशी म्हटलं तसं, जर तुम्ही परमार्थी असाल तर प्रारब्ध आणि भगवंतांची इच्छा एक. तशा प्रकारेच महाराज बोललेत की प्रारब्ध देखील भगवंतांच्या नजरेखाली काम करते. म्हणजे तुम्हाला जी प्राप्ती होते त्याला तुम्ही प्रारब्ध म्हणा किंवा भगवंतांची इच्छा म्हणा, महाराज म्हणतात की भगवंतांच्या इच्छेनेच तुम्हाला प्रारब्ध प्राप्त झालं. मग यावरून काय अर्थबोध घ्यायचा, काय अर्थबोध घ्याल? समजलं तुम्हाला काय अर्थबोध घ्यायचा तो? तुम्ही जर परमार्थी असाल तर तुम्ही जे काही मिळेल ते परमेश्वराची इच्छा म्हणून घ्या. तुम्ही परमार्थी नसाल तर मग प्रारब्ध म्हणा, नशीब म्हणा, काय 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 ते संचित आणि ते जे सगळे शब्द आहेत तर त्याच्यातला कोणताही वापरा. कोण ऑब्जेक्शन घ्यायला आहे तुम्हाला, दैव म्हणा. असं समजा की तुम्ही केलेले कर्म, तुम्ही केलेले प्रयत्न आणि तुम्हाला मिळालेलं फळ हे तसंही कर्म आणि फळ याचा जो नियम आहे तो नियम कर्म केल्यानंतर तुम्हाला जे हवे ते फळ मिळेलच असं नसून तुमच्या कर्माच्या अचूकतेवर, तुमच्या कर्माची जी वेळ आहे त्या वेळेवर ते फळ मिळण्यासाठी आणि किती मंडळी प्रयत्न करत होती त्याच्यावर, अनेक गोष्टीवर फळ अवलंबून आहे. म्हणून कधी कधी तुम्ही प्रयत्न करता पण फळ मिळत नाही. फळ मिळतं किंवा मिळत नाही म्हणजे काय, तुम्ही पास झालेले असता पण 100 जण घेतल्यामुळे तुम्हाला घेतलेलं नसतं. आता याला तुम्ही काय म्हणणार? अनेक जण प्रयत्न करत होते त्यामुळं आपल्याला माहीत नसलेले जे फॅक्टर आहेत की ज्या फॅक्टरमुळे आपल्याला जे फलस्वरूप मिळालं ते आपल्या मनासारखं झालं नाही असं वाटतं, त्याला प्रारब्ध म्हणण्याचा प्रघात सुरू झाला. असं असल्यामुळं याचं जास्त घासाघीस न करता, कीस न पाडता तुम्ही परमार्थाच्या प्रांगणामध्ये तुमच्या बाबत जे काही घडतं ते परमेश्वराची इच्छा म्हणून घडतं अशा प्रकारची मनोधारणा ठेवा. तुम्ही प्रारब्ध जर म्हणालात तर परमेश्वराला देखील जरा गौण मानून प्रारब्ध म्हणून अनेक एक भाग तुमच्या जीवनात आणला असं होईल. जर तसा आणायचा असेल तर महाराज म्हणतात तसं ते प्रारब्ध देखील भगवंतांच्या नजरेखाली घडलं असं समजा. ज्यांनी म्हटलं ना की काय अर्थ तुम्हाला समजला, तर तो हा अर्थ तुम्ही समजून घ्या. हरिओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधव. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.